chinimandi.com podcast.
पंजाब उसाच्या थकबाकी विरोधात शेतकऱ्यांची निदर्शने. पंजाब शेतकरी संघटनाकडून साखर कारखान्यांसमोर 55.31 करोड रुपये थकबाकीच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी 15 दिवसांच्या आत थकबाकी न भागवल्यास निदर्शने अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. शेतकरी मजूर संघर्ष समिती आणि शेतकरी मजूर हितकार सभेच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी मुकेरिया साखर कारखाना व्यवस्थापनाच्या कार्यालयाला घेराव घातला. आंदोलनकर्त्यांनी कारखाना व्यवस्थापन आणि राज्य सरकार विरोधी घोषणेबाजी केली आणि देय थकबाकीची सुद्धा मागणी केली. शेतकरी नेते जसवीर सिंग गोराया आणि ओमकार सिंग पुराना बंगला यांनी सांगितले की कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या मागणीला दुर्लक्ष केले. त्यांनी आरोप केला आहे की कारखाना व्यवस्थापनाने आपल्या गेल्या आश्वासनाला पूर्ण केले नाही आणि 25 करोड रुपयांऐवजी केवळ 14 करोड रुपयांची थकबाकी भागवली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कारखान्याकडून त्यांच्या क्षमतेनुसार उर्वरित पैसे भागवले जातील. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व थकबाकी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत भागवली जाईल.